आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. न्यूझीलंडला हरवत भारतीय संघानं 12 वर्षांनंतर आयसीसी करंडक जिंकला. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होणार. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून. मुंबईत पाण्याची टाकी स्वच्छ करताना 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू. आणि मुंबई ठाण्यासह राज्यातल्या 5 जिल्ह्यांना येत्या 2 दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं काल 12 वर्षांनंतर करंडक मिळवला. दुबई इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. ही स्पर्धा 3 वेळा जिंकणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. न्यूझीलंडनं दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं आक्रमक सुरुवात केली. पहिला गडी बाद होण्यापूर्वी शुभमन गिल आणि रोहित शर्मानं 105 धावांची भागीदारी केली. विजयासाठी श्रेयस, राहुल आणि अक्षर पटेल यांची कामगिरी महत्वाची ठरली. कर्णधार रोहित शर्माला सामनावीर घोषित करण्यात आलं आणि न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रला मालिकावीर किताब मिळाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडनं निर्धारित 50 षटकात 7 बाद 251 धावा केल्या. डॅरिल मिशेलनं 63 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री अजित पवार आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधान परिषदेत हा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा 11वा अर्थसंकल्प असणार आहे. यापूर्वी शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा अर्थसंकल्प मांडला होता. त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अजित पवार हे दुसरे अर्थमंत्री ठरतील. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. 4 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात 20 बैठका होणार आहेत. अधिवेशनादरम्यान 2025-26 वर्षाच्या अनुदान मागण्या आणि संबंधित विनियोग विधेयकावर चर्चा आणि त्यावर मतदान केलं जाणार आहे. त्याचबरोबर बँकिंग कायदे सुधारणा विधेयक, रेल्वे सुधारणा विधेयक यासह अनेक कायदे चर्चा आणि मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. नागपूरच्या मिहान परिसरातल्या पतंजली फूड आणि हर्बल पार्कचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल करण्यात आलं. संत्र्याची प्रतवारी तसंच साठवण इथं होणार असून हा प्रकल्प संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. या प्रकल्पाला राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. या प्रकल्पासाठी दिवसाला 800 टन संत्र्यांची आवश्यकता असल्यानं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला आपोआपच बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक लोकांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं. शासनाच्या ई ऑफिस प्रणाली वापराच्या उपक्रमात 7 मार्चपर्यंत गेल्या 7 महिन्यांच्या कालावधीत 51,231 ई ऑफिस फाईल्स तयार करून अकोला जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे. जिल्हा परिषद मुख्यालयातले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ई ऑफिस प्रणालीत नोंदणी करून कामकाज सुरू केलं असून जिल्ह्यातील 7 पंचायत समित्यांमधील 148 कर्मचाऱ्यांनीही ई ऑफिस प्रणालीमध्ये कामकाज सुरू केलं आहे. मुंबईत येत्या मे महिन्यात होणाऱ्या वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं अॅनिमेशन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतातील अॅनिमेशन क्षेत्राला चालना देण्यासह मांगा, वेबटून आणि अॅनिमेशन या शैलींमधल्या भारतीय प्रतिभेला जगासमोर आणणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या क्षेत्रातले विद्यार्थी तसंच नवे आणि अनुभवी व्यावसायिक तज्ज्ञ वैयक्तिक आणि सांघिक स्वरूपात या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतील. wavsindia.org या संकेतस्थळावर या स्पर्धेसाठी नोंदणी करता येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ waves.india.org.
बातमीपत्रात पुन्हा स्वागत. माध्यम निरीक्षणाविषयी केलेल्या शासन निर्णयाचा उद्देश टीकेला आळा घालणं किंवा माध्यमांवर देखरेख करणं हा नसून चुकीच्या माहितीचं विश्लेषण करून त्यावर कार्यवाही करणं असा असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. नागरिकांना अचूक माहिती पुरवणं हे शासनाचं कर्तव्य आहे. चुकीच्या माहितीचं निराकरण करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येत असून घटनात्मक मर्यादांचं पालन करणारी कार्यपद्धती विकसित केली जात असल्याचं सरकारने म्हटलं आहे. शासन विविध माध्यम संस्थांशी संवाद साधून या उपक्रमात आवश्यक त्या सुधारणा करत आहे असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत अहिल्यानगर इथून 750 यात्रेकरूंचा समावेश असलेली जिल्ह्यातली पहिली रेल्वे काल अयोध्येकडे रवाना झाली. जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वेला मार्गस्थ केलं. यावेळी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचं प्रशासनाच्या वतीनं स्वागत करून प्रत्येक यात्रेकरूला उपरणं माळ घालून यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या यात्रेकरूंबरोबर 20 स्वयंसेवक आणि 13 जणांचं वैद्यकीय पथकही पाठवण्यात आलं आहे. पुण्यातील रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा प्राध्यापक रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांना काल सांगलीमध्ये प्रदान करण्यात आला. तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि 25,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कृतज्ञता पुरस्कार बुधाजीराव मुळीक यांना देण्यात आला असून तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ज्येष्ठ कवी आणि वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचं चिंतनस्थळ अशी ओळख असलेल्या भंडारा डोंगराच्या पायथ्याजवळ येत्या 17 मार्चपर्यंत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचा प्रारंभ श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर अशा भव्य दिंडी सोहळ्यानं काल झाला. टाळ मृदुंगांचा गजर आणि ज्ञानोबा तुकोबांचा नामघोष करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा दिंडी सोहळा पार पडला. डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी आणि प्रबुद्ध भारत यांच्या वतीनं देशातलं पहिलं संविधान सन्मान संमेलन या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यामध्ये होणार आहे. या संमेलनाचं उद्घाटन समाज प्रबोधनकार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, माजी सनदी अधिकारी विकास दिव्यकीर्ती यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर असतील. संविधानाशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्यानं, चर्चासत्र आणि संवाद यामध्ये होणार असल्याचं प्रबुद्ध भारत मंडळानं कळवलं आहे. मुंबईमध्ये नागपाडा मिंट रोड इथं काल निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याची टाकी स्वच्छ करत असताना 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन 5ही कामगारांना बाहेर काढलं आणि जे रुग्णालयात दाखल केलं. यातल्या 4 कामगारांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. 1 कामगारावर उपचार सुरू आहेत. हवामान. राज्यातल्या 5 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 11 मार्चपर्यंत कोकण पट्ट्यासह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 1901 पासूनच्या नोंदींनुसार यंदा फेब्रुवारी हा 2ऱ्या क्रमांकाचा उष्ण महिना ठरला असल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं आपल्या बातमीमध्ये म्हटलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. न्यूझीलंडला हरवत भारतीय संघानं 12 वर्षांनंतर आयसीसी करंडक जिंकला. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होणार. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 2रा टप्पा आजपासून. मुंबईमध्ये पाण्याची टाकी स्वच्छ करत असताना 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू. आणि मुंबई, ठाण्यासह राज्यातल्या 5 जिल्ह्यांना येत्या 2 दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.